चीनीमंडी.com पॉडकास्ट।
कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी ग्वाटेमाला साखर उद्योगाकडून $1 मिलियन सहकार्य। कोरोना व्हायरस महामारीशी लढण्यासाठी ग्वाटेमाला शुगर असोसिएशननं देशामध्ये मोबाईल हॉस्पिटलच्या निर्मितीसाठी $1 मिलियन डोनेशन देण्याची घोषणा केली। या पैशाचा विनियोग ग्वाटेमाला शुगरकेन इंडस्ट्रीच्या सेंटरमध्ये असणाऱ्या कोस्टा सूर यांच्या हॉस्पिटलसाठी मेडिकल इक्विपमेंट खरेदी करण्यासाठी केला जाईल। याचं पहिलं युनिट ग्वाटेमाला शहराच्या इंडस्ट्रीयल झोनमध्ये निर्माण झालं आहे। याशिवाय एक्सेला, ओरिएंटे आणि पेटेन रिजनमध्ये 3 आणखी मोबाईल हॉस्पिटल सुरू करण्याची योजना आहे। ग्वाटेमाला शुगर असोसिएशनचे प्रेसिडेंट अल्फ्रेडा विला म्हणाले, ग्वाटेमालाच्या लोकांच्या हितासाठी या महामारीच्या परिस्थितीत त्यांना सहकार्य करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। ग्वाटेमालाचे प्रेसिडेंट अलेक्झांड्रो ग्वामेटेल यांनी डोनेशनचा चेक देताना देशातील साखर उद्योगाचं या चांगल्या कामाबद्दल कौतुक केलं। ते म्हणाले, या महामारीच्या कठीण प्रसंगात या प्रकारचं अनुदान हे खरंच उल्लेखनीय आहे। असोसिएशन बऱ्याच काळापासून देशहितासाठी काम करत आहे। इथे साखरेचे दरवर्षी 2.7 मिलियन मेट्रिक टन उत्पादन होतं आणि साखरेची निर्यातही केली जाते। विला म्हणाले, आम्ही देशाच्या साखर उत्पादनात दर्जा सांभाळतो तसंच ऊर्जा निर्मितीही करतो, ज्याचा वापर ग्वाटेमालाचे लोक करतात। ग्वाटेमालामध्ये 13 मार्चला COVID-19 पहिली केस समोर आली। एक 27 वर्षाचा तरुण जो स्पेनमधून आला होता तो कोरोनाबाधित होता। ग्वाटेमालामध्येही कोरोना व्हायरसच्या प्रकरणात वाढच होत चालली आहे।